1950चे दशक पाश्चात्य संगीताच्या रॉक अँड रोल क्रांतीचं होतं, तर 60चं दशक जे होतं त्याच्या पराकाष्ठेचं आणि नंतर उताराचं होतं. संगीतात आता लोकांना अर्थ पाहिजे होता, म्हणजे युद्धविरोधी आणि सामाजिक विषय त्यातनं त्यांना ऐकायची इच्छा होती. बॉब डिलन, जॉयन बायस, पीट सीगर, लेनर्ड कोहेन, जिम मॉरिसन, हॅरी बेलाफोंटेन असे गायक, वादक, संगीतकार आणि बीटल्स, डोर्स, पिंक फ्लॉइड सारखे बँड हे नुसते संगीत आणि ठेका नाही तर अर्थपूर्ण काव्य घेऊन आले होते. गिटारचा बादशाह जिमी हेंड्रिक्स याचा उदय हा 60व्या दशकातलाच. त्याच्या आर यू एक्सपिरियन्स्ड या अल्बममधील पर्पल हेज आणि हेजो या गाण्यांनी जगाला जिमी हेंड्रिक्सच्या जादूगरीबरोबर प्रेमात पाडलं. मोटाऊन रेकॉर्ड्स हे लेबल 60 साली जन्माला आलं. मोटर आणि टाऊन हे डेट्रॉईट शहराला उद्देशून बरं का मोटाऊन हे नाव पडलं. जसं पुण्यात पुण्याला भारताचं मोटर टाऊन म्हणतात, तसं डेट्रॉईटला अमेरिकेचं आणि एकेकाळी जगाचं मोटर टाऊन म्हणायचं. या एकट्या लेवलने पाश्चात्य सुगम संगीताच्या इतिहासात बरंच काही केलं. म्हणजे जॅक्सन 5 जिथून नंतर मायकल जॅक्सन आला, हा बँड मोटाऊन रेकॉर्डचाच. ॲरिथा फ्रँकलिन, स्टीव्ही वंडर, स्मोकी रॉबिन्सन, रे चार्ल्स, डायना रॉस, जेम्स ब्राऊन, लुथर वँड्रॉस हे सर्व कलाकार मोटाऊनचेच. म्हणजे या लेवलचं महत्त्व असं की हे कृष्णकांतीच्या लोकांनी स्थापित केलेलं, कृष्णकांतीच्या लोकांनी चालवलेलं आणि कृष्णकांतीच्या कलाकारांना पुढे आणण्यासाठी ही जी होती ती पहिली अशी कंपनी होती, पहिलं असं लेवल होतं, म्हणजे ब्लॅक ओन्ड, ब्लॅक रन आणि ब्लॅक सेंटर्ड. अजूनही या क्षेत्रात काय काय चाललं होतं ते बघूया. बीटल्स अमेरिकेत पहिल्यांदाच फेब्रुवारी 1964 आले, म्हणजे या काळाला द ब्रिटिश इन्व्हेजन असं म्हटलं आहे. ऑक्टोबर 1963 पासून ते जवळपास 1967 संपेपर्यंत बीटल्स, रोलिंग स्टोन, झॉम्बीज, निक्स, डेव क्लार्क 5, जेरी अँड द पीसमेकर, सर्चर्स, यार्डबर्ड्स, म्हणजे यार्डबर्ड म्हणजे याच्यातनंच पुढे लेड झेपलिन निघाला, द हू, टॉम जोन्स, डस्टी स्प्रिंगफील्ड सारखे इंग्रजी कलाकारांना आणि बँड्सला अमेरिकेला आणि त्यामुळे जगाला त्यांनी मंत्रमुग्ध केलं. बीटल्सचा सार्जंट पेपर्स लोनली हार्ट्स क्लब बँड हा अत्यंत लोकप्रिय आणि 20व्या शतकातल्या पाश्चात्य संगीतात एक महत्त्वाचा टप्पा मानला जाणारा अल्बम हा 1967 साली प्रकाशित झाला. ह्यावेळच्या फॅशनमध्ये सुद्धा मॅक्सी आणि मिनी वगैरेचा समावेश होता बरं का. मिडी हा पोशाख 70च्या नंतर आला. लंडनमध्ये चालू असलेली ही जी फॅशन क्रांती झाली त्याला मॉडर्न फॅशन असं नाव पडलं, म्हणजे थोडक्यात मॉड. म्हणजे तुम्हाला आठवत असेल भारतात अगदी 70 आणि 80च्या दशकापर्यंत पाश्चात्य पोशाखाला मॉड असंच म्हणायचे, ते इथून आलं बरं का. बरं, जगात जागतिक संगीतात 60व जे दशक होतं ना त्याचा शेवट एका नेत्रदीपक अशा सोहळ्यांनी झाला, वुडस्टॉक.